नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला उद्या प्रारंभ, पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमांचं आयोजन. वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला 72 तासांचा संप मागे. नांदेड जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापतीपदाचं आरक्षण जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या 318 धावा. आता सविस्तर बातम्या. मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी मानसिक आरोग्य हा सर्वांच्या आरोग्याचा एक महत्वपूर्ण घटक असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यान्वित असलेल्या 36 हून अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं तसंच काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या 100 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारनं केली आहे. त्यात राज्यातल्या पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. या योजनेची माहिती देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कडधान्यांचं उत्पादन कमी असलेल्या जिल्ह्यांचं उत्पादन सरासरी एवढं झालं तरीही ती या क्षेत्रात मोठी वाढ ठरेल असं सांगितलं. ते म्हणाले,
उत्पादकता पूरे देश में एक जैसी नहीं है. अलग अलग फसलों की उत्पादकता अलग अलग राज्यों में भी अलग है और एक राज्य में भी जिलों की उत्पादकता अलग अलग. हमने ये तय किया है कि कम उत्पादकता वाले जिले छांटे जाएं और उनमें कुछ विशेष प्रयत्न किए जाएं उत्पादकता बढ़ाने. अगर कम उत्पादकता वाले जिलों को हम राष्ट्रीय औसत पर भी ले आए, नेशनल एवरेज पर, तो देश का कुल उत्पादन बढ़ जाएगा, हमारी जरूरतें भी पूरी होगी और उन जिलों के किसानों को की आय भी बढ़ेगी. ऐसे 100 जिले चयनित किए गए हैं जिन पर हम फोकस करेंगे और प्रधानमंत्री धन धान कृषि योजना के अंतर्गत इन जिलों में उत्पादकता बढ़ाने के लिए प्रयत्न किए जाएंगे.
देशात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी शेतकरी दुरुस्त पद्धतीनं सहभागी होतील. राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतीशील कामगिरी करणारे 300 हून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं. दरम्यान सोलापूर इथं द्राक्ष बागायतदारांच्या चर्चासत्रांचं भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. द्राक्ष बागायतदारांच्या सर्व मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार करून त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. नागपुरात जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्पेनमधल्या फिरा बार्सेलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे कन्व्हेन्शन सेंटर साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरचा इतिहास कन्व्हेन्शन सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समजावा अशा पद्धतीनं कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी असं ते म्हणाले. मुंबई हे भारतातच नव्हे तर दक्षिण आशियाचं पॉवर हाऊस होतं, त्यामुळे महाराष्ट्रासोबत काम करायला स्पेन उत्सुक असल्याचं राजदूत जुआन अँटेनिओ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसंच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचं स्वागत केलं. खासदार संदीपान भुमरे तसंच आमदार विलास भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी विमानतळावर उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत तर शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघटनांनी आज नागपुरात महामोर्चा काढला. ओबीसी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. संविधान चौकात एका सभेत हा मोर्चा विसर्जित झाला. सदर शासन निर्णय रद्द केल्याशिवाय ओबीसी बांधव आता हटणार नाही असा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला. सकल ओबीसी संघटनांनी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं. वीज कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. कालपासून सुरू झालेल्या या 72 तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण कंपनीने मुंबई औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीने संपातून 24 तासानंतर माघार घेत असल्याचं जाहीर केलं. महावितरणमधील 29 पैकी 7 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी या 72 तासांच्या संपाची नोटीस दिली होती. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतले जवळपास 37% कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. नांदेड जिल्ह्यातल्या 16 पंचायत समितीच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीत भोकर पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. हिमायतनगर तसंच किनवट अनुसूचित जाती, उमरी अनुसूचित जमाती, मुतखेड अनुसूचित जमाती, महिला, नांदेड आणि हदगाव पंचायत समितीचं सभापतीपद मागास प्रवर्गासाठी तर नायगाव आणि लोहा सभापतीपद मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे. देगलूर, मुखेड, बिलोली आणि धर्माबाद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव तर कंधार, अर्धापूर आणि माहूर सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कुरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा आणि मालिकेतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना आजपासून सुरु झाला. दिल्लीत अरुण जेटली क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळच्या बळावर भारताने पहिल्या दिवशी 2 गड्यांच्या बदल्यात 318 धावा केल्या. केएल राहुल 38 तर साई सुदर्शन 82 धावांवर तंबूत परतले. आजचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल 173 तर शुभमन गिल 20 धावांवर खेळत होते. मराठवाडा साहित्य परिषदेनं या वर्षापासून बालवाङ्मयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे हा विशेष पुरस्कार सुरू केला आहे. महिला पुरस्कार पुण्यातले पत्रकार संजय एलवाड यांच्या झिब्राच्या कथा या बालकथासंग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या रविवारी 12 ऑक्टोबरला संध्याकाळी मसापच्या डॉ नागो नांदापूरकर सभागृहात हा पुरस्कार एलवाड यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचं मसापकडून सांगण्यात आलं आहे. धाराशिव इथले ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांचा परवा रविवारी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. साहित्य भारती, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, कलाविष्कार अकादमी आणि पर्यटन जनजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश महाजन महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात अत्रे यांची ग्रंथतुला, गौरव ग्रंथाचं प्रकाशन तसंच त्यांच्या निवडक कवितांचं वाचन केलं जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करून पदवीधर मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी mahaelection.gov.in या लिंकचा वापर करावा तर ऑफलाईनसाठी फॉर्म नंबर 18 सह आवश्यक कागदपत्र तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा पंधरवाड्यादरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. महिलांचं आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचं केंद्रस्थान मानून राबवलेल्या या राष्ट्रीय अभियानात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मानसिक आरोग्यावर मोकळेपणे बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला उद्या प्रारंभ. पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन. वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला 72 तासांचा संप मागे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या 318 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10